rights, and this is what we actually fight for.
ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸೊಂದೆ, ಹಿಂದೂ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸೊಂದೆ. ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಹಾಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕು, ಹಿಜಾಬ್ ಎಲ್ಲ ಗೇಟಿದ ಹೊರಗೆ ಇಡ್ಬೇಕು.
इसको आने वाले बच्चों एक समवस्त्र पहन के आना, ड्रेस कोड है, वो ड्रेस कोड उल्लंघन करके कुछ मुस्लिम युवतियों ने बुर्का और हिजाब डाल के कॉलेज को आ रहे हैं, इससे वहाँ वातावरण बिगड़ गया है.